का राजा पुणे का शाणा अच्छे अच्छों को खिलाए दाना आया रे आया देखो आया श्रीकांत।
लखनऊ मध्ये 3,500 सफाई कामगारांच्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशनसाठी 5.5 लाख ऍप्लिकेशन्स आले आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ओपन रिझर्व्ह सगळ्या कॅटेगरीमध्ये ऍप्लिकेशन आले। त्यानंतर मला विचार आला की आपण जे शिक्षण घेतो त्याच शिक्षणामध्ये त्याच फील्डमध्ये नोकरी करायची इच्छा बाळगतो पण कधी कधी मिळत नाही, त्यामुळे शिक्षण घेतल्याचा फायदा होतो का नाही, त्या डिग्रीचा फायदा होतो का नाही हे पुणेकरांनाच विचारूया आणि फार इंटरेस्टिंग उत्तर मिळाली। राव
आरती बोलते, माझे विचार असे आहे की माझं इंजिनिअरिंग झालंय कम्प्युटर मध्ये आणि मी जॉब करते सध्या कॉलिंग मध्ये, म्हणजे माझं कस्टमर व्हेरिफिकेशनचं काम आहे।
पण माझा प्रश्न हा आहे की जे लोक अशा नोकऱ्या करतात ज्यात त्यांची डिग्री अजिबात कामाची नाही आहे ते योग्य का अयोग्य, तुला काय वाटतं?
ऑब्व्हियसली अयोग्य आहे, कारण डिग्री घेण्यासाठी एवढे सगळे पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये। वर्षाला जर 75,000 इंजिनिअरिंगला घालत असेल तर तुमच्या इंजिनिअरिंगचा तुमच्या टॅलेंटचा काहीच युज नाही।
हॅलो, मी भाग्यश्री बोलते। श्रीकांत,
भाग्यश्री बोल ना।
माझं शिक्षण आधी झालेलं, माझे BCS आहे, पण माझाही आधी हाच विचार होता की त्या फील्ड मध्ये जॉब करावा, बट हजबंड माझे वर्किंग आहे तर त्यामुळे घरी पण माझे हे बघायला पाहिजे। त्यामुळे मी काय केलं की जे हॉबी क्लासेस असतात दुसरे पण आपल्या ह्याच्यामध्ये काही गुण असतात जसे की, तर त्यामुळे म्हणजे मी घरी पण लक्ष देऊ शकते आणि माझं जसं की काहीतरी काम करायचं होतं घरी बसून नाही राहायचं तर ते सुद्धा मी सुरू केलं, काही ना काहीतरी पुढे करू शकते। तो शिक्षण घेतलेलं कुठलंही म्हणजे बेस्ट जात नाही।
आय से 10% ऑफ द डिग्री ऑफ वॉट एव्हर यू हॅव स्टडीड वो काम आती, रिमेनिंग 90% इज जस्ट ऑन द पेपर।
क्या करते हो अभी फिलहाल आशीष, आप एनिमेटर हो?
मैं अभी जस्ट, मैंने अभी 2 लेक्चर अटेंड किए हैं SBS से, मैं अभी वापस ऑफिस जा रहा हूँ। माई प्लान इज टू गिव अ रिजिग्नेशन लेटर।
यू वॉन्ट टू डू इट राइट हियर ऑन रेड FM? बताना चाहते हो कि आपके बॉस कौन है, कौन सा ऑफिस है, ताकि यही पे आप
रेड FM पे MH935 श्रीकांत के साथ सोमवार से शनिवार शाम 5 से 9 सिर्फ 93.5 रेड FM पर बजाते रहो।